सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. एमएच 935 मध्ये आनंद आहे. फाइनली लालपरी रस्त्यावर धावणार आहे. 3322 इतक्या जास्त बसेस आपल्याकडे धावणार आहेत आणि त्याचबरोबर ना या ज्या बसेस आहेत त्या पूर्ण सेफ्टी प्रिकॉशन वगैरे घेऊन जाणार आहेत आणि याबद्दल सॅनिटायझेशन म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंग म्हणा सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जाणार आहेत. याचबद्दलची माहिती आपण घेतोय आपल्या नांदेडच्या आगार प्रमुख वर्षा येरेकर मॅमकडनं. सॅनिटायझेशन अँड ऑल या गोष्टी कशा मॅनेज केल्या जाणार आहेत ट्रॅव्हल करताना?
ट्रॅव्हल करताना म्हणजे प्रत्येक बस स्टँडवर गाडी ही सॅनिटाईज होते आणि इथून डेपोतून बाहेर निघताना ही क्लिनिंग वगैरे चालू आहे आणि स्टँड पण क्लीन करणं व्यवस्थित स्वच्छता वगैरे चालू आहे.
अजून एक मॅम महत्वाची गोष्ट की आता प्रवासी ट्रॅव्हल करताना उतरतात खाली म्हणजे वेगवेगळ्या स्टेशनला थांबते गाडी, मग त्या बाबतीत कसं केलं जाणार कारण की कुठलाही प्रवासी कुठेही थांबेल कुठेही हात लावेल मग ते कसं मॅनेज केलं जाणार आहे?
प्रत्येक स्टँडवर सॅनिटायझर ठेवलेलं आहे आणि याच्या चौकशी असतं ना इन्क्वायरी तिथेही सॅनिटायझर ठेवलेलं आहे प्रत्येक म्हणजे प्रवाशांना वगैरे.
आणि प्रवासी म्हणजे गाडीत चढताना आता जर का एखादा प्रवासी खाली उतरला तो परत वर चढतोय बाहेर काहीतरी
अनाउन्समेंट वगैरे चालू असतं की स्वच्छता राखा आहे करा हे करा आपले करा आणि सूचना लावलेल्या असतात
अगदी म्हणजे बस मध्ये चढायच्या आधी सुद्धा.
आणि प्रत्येकांनी आपली वैयक्तिक स्वच्छता पाळणे हे सर्वात महत्वाचं आहे ना. दुसऱ्यांनी सांगून हे करण्यापेक्षा स्वतःची स्वतः जर स्वच्छता पाळली तर आमच्यावरचाही ताण कमी होऊन जाईल.
ही जी इन्फॉर्मेशन आहे ना ही ऐकायची छानपैकी आणि ती डोक्यामध्ये फिट करून घ्यायची जेव्हाही तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात. थोड्याच वेळात मी परत येते. मॅमही आपल्यासोबत आहेतच फोन लाईनवर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.